बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, जर तुम्ही लसीकरणानंतर कोरोना व्हायरस असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर पहिल्या 15 दिवसात संक्रमणाची शक्यता 100% आणि 15 दिवस ते 43 दिवसात 50% असते. आशा आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.